सातवां भाग प्रभु यीशु मसीह ना मौत बड़ा सही में यीशु मसीह ना मौत आतु बड़ा वो ना साया ना वेसोड़ी सही है ईपी बदे सकल मनो लय साल पहले यशाया भक्ता ना बकत थे यीशु मसीह ना बारे ते इधरीति तलिंजितोल वोल अपनो गड्ढा पापी लोगोड़ संगने बनी क्या अनुल इंगे सही में प्रभु यीशु मसीह ना मौत इंसान क ना कैदे आतु पर परमेश्वर वोन इद्दे उद्देश्य लायसुर ओच्चिमत्तुल वोल इत धरती ते वातुल ताकि लोगोड़ा पाप ता कीमत वोल चुकी किसी सके मायल बोर्ड लोगोड़ वोन पर विश्वास क्या नुड़ अनि वोन खाक मल्ला नुड़ वोड़ुन अपनो पाप ता कीमत चुकी क्या ना जरूरत हलमनो परमेश्वर इत्तुल जब तक बोले बिना पापतुल आदमी माहिन्नल अपनो आपतुन बलिदान हल कीनल अन्नी वेरी इत दुनिया ते बोले भी छुटकारातुन हल येची सके मायल इद्दे उन्दे सर्रे मावां पाप ना कीमत चुकी क्या ना अम्मट अपनो पाप ना कीमत हल चुकी किसी सके मायम बाड़ी की अम्मट पापी है यम सिर्फ यीशु मसीह हयुल बोल पाप मिचुक हयुल सिर्फ बोले हयुल बोल मावां पाप ना कीमत चुकी किसी सके मायतुल वोल मावां करजाताम बोजानु अपनो आप्त परु ताश्चे अतुल ओंडे अपनो मौत ता जरियाते आदे ना कीमत चुकी कीतुल वोल अपनो जीवन तुन बलिदान कीतुल मावां पापकुन लायसो ओना मौत बदरीति तलातु अदबखत तोल हाकिम आदमी मत्तोल पिलातुस दूसरो लोगोड़ प्रभु यीशु मसीहन बैसिकुन पिलातुस त मुन्ने वोतुड़ पिलातुस प्रभु यीशु मसीह से लयसों सवाल पूछिकीतुल अनि इदरीति त फैसला येतुल कि अनायल आदमीन रोपा बेनय दोष हालुड़ोन अनायन दंड हल सीनल अनि येन मुक्त किसी सीका पर हंदोड़ हाकिम इदरीति तलितुड़ लयसोड़ लोगोड़ येल आदमीन पिज्जा ताकितुड़ अगर इमट एन मुक्त किसी सिकेट ते राजा नोड दोस्त हल माने मानल जब पिलातुस इव मांदिनु केंस तुल ते वोल वरिसत्तुल अनि राजान नाराज हल क्याना चाहे मांदुल इदे निन्नले वोल इद रीतिता लित्तुल इमट खुद येना न्याय बाड़ियल कीविट बाड़ी की येन रोपा आना बेनय दोष हल उड़ोन फेर वोल अपनो कैकुन नरसी हत्तुल अनि इत्तुल अना येल आदमी ना मौत ते सहभागी अलमनुन फेर वोल लोगोड़ प्रभु येसु मसीहन न्यायालय त बहाड़ो तत्तुड़ अनि वोन जेलातुड़ पर वोल उंदी भी शब्द इदेना विरुद्ध हलित्ता वोड़ लोगोड़ येसुन मजबूर कीतुड़ कि वोल कटिया ता उंदी क्रूस येचिकुन अध जगते हन्नी बेगा वोन मौत ता घाटते रहतन वाले मत्तोड़ सब्बे लोगोड़ वोन पिज्जा पिज्जा ताक्सी रहे मासितोड़ बड़ा येसु अपनो आपतुन अपनो बैरिड से बची हल किसी सके मांदुल वोल अपनो आपतुन बची किसी सके मांदुल पर वोल पुंदुल की भक्तल वो न बारे ते इद लिखितोल की वोड़ नावड़ लोगोड़ा पाप तलायसो साय मातुल वोड़ लोगोड़ वोना कैक काल विंचिकुन वोना कैक ने खिलान ठोकितुड़ वोड़ लोगोड़ क्रूस्तुन सरको किसीकुन निचुत्तुड़ येशु अद क्रूस्ता पर्रो खिलाना सहारा ते टांगे मासी मत्तुल बब वोना कैक अनि कालकने लाक्षी मत्ता वोन जिसी मत्तोड़ इदे निन्नल वोना डुड्डीतल नत्तुर पोंगदु केंजाट वोल बाइत्तुल दाऊ एडुन मापकिम वोड़ हल पुन्नोड़ की वोड़ बड़ं किसी रहे मातुड़ वोल अपनो परमेश्वर दाउन से अपनो बैरिड़ोन माफ क्याना प्रार्थना की तुर जब प्रभु यीशु मसीह ना मौत आतु अन्नी अद पूरो देश सिकाटीते निंचे अत्तु उन्दी भुईडो लगावातु अनि लयसोड़ सातोड़ लोगोड़ जिंदो आतुड़ अनि वोड़ शहर ते वलिता लातुड़ लयसोड़ लोगोड़ वोड़ोन हुड़तुड़ येसुनोड़ बैरिड़ इदरीति तल विचार की तुड़ कि येसुन जानतल जोक्कना जरियते वोड़ुन जय पुटता है येसुनोड़ दोस्तलोड़ गुफाता उपयोग कीतुड़ येसु मसीना मेंदुडुन दस्सिले बदेन दरवाजा उंदी लय पड़ा टोंगीते बने मासिमत्ता बोड़ लोगोड़ प्रभु येसु मसीहन क्रूस ते तरुच्ची मत्तोड़ वोड़ लोगोड़ बांगे सिपाहीडुन अद गुफाता बहाड़ो तैनात किसी मत्तोड़ कि वोड़ अद गुफाता देखरेख केवी येसु पुंदुल की परमेश्वर ओना मौत तुन तलकितोल वोल इत्तुल ताकि मावा दंड तुन वोल अपनो आपता पर येचे अन्नी वोल इत्तुल ना करुम ताकत है कि आना अपनो जीवन तुन सिसी भी सके मायतो ना अनि अदन वापस येची भी सके मायतो ना प्रभु येशु मसीह हमेशा तलाय हल सायोल अना मिसे इंजी मत्तो ना कि प्रभु येशु मसीह मौत ता दंड ता लायो खल मत्ता बाड़ी की वोल बेनाई पाप हल कीता इदे निन्ना ले मौत वोन लय बखत वेरी बैसिकुन हल इरता ओना मौत ता मूंदे अना बातते परमेश्वर वोन सातोड़ रोपडल फिर जिंदो किसी सीतुल लयसोड़ लोगोड़ वोन फेर जिंदो हुड़तुड़ उंदी बार लगभग वोन सयुन सौ लोगोड़ हुड़तुड़ अदबेनय आत्मा हलमत्ता वोनल उंदी दोस्त बोना नाम थोमा मत्ता ಓಲ್ವು ನ ಜಿಂದು ಆಯನ ಖಬರ್ತ ಪರ್ರು ವಿಶ್ವಾಸಲ್ ಕೀತ. ಇದೆ ನಿನ್ನಲೆ ಉಂದಿ ರಾತ್ತ ಬಖತ್ತೆ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸಿಯಲ್ ಥೋಮನ್ ಕರುಂ ವಾತುಲ್ ಅನಿ ಓನ್ಸೆ ಇತ್ತುಲ್ ಹೇ ಥೋಮಾ ಇಮಾ ಅಪ್ನೋ ಬೊಟ್ಟ ನಾವ ಕೈದ ಅದ್ ಮಾಂಡೋತೆ ವಾಟ ಬದ್ ಖೀಲಾನ್ ಠೋಕಿತಾನ ಜರಿಯತೆ ನಾವಂ ಕೈಕಿನೆ ಬನೆ ಮಾತ ಹೇ ಅನಿ ನಾಪರ್ರು ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಂ ಸಕ್ಮನಿ ಕಿಮಾ. ಯೇಸು ಮಸೀನ ಜಿಂದು ಆಯನ ಬಾತ್ತೆ ಯೇಸು ಇದ್ ದುನಿಯಾತೆ ಲಗ್ಭಗ್ 40 ದ್ಯಾಂ ವೇರಿ ರಹೆ ಮಾತುಲ್. ಓಲ್ ಅಪ್ನೋ ದೋಸ್ತಲೋಡ್ ಸಂಗ್ನೆ ಮಾಂದಿ ಕೀಂದುಲ್ ಅನಿ ಸಾಡಿ ತಿಂದುಲ್. ಓಲ್ ಅಪ್ನೋ ದೋಸ್ತಲೋಡುನ್ ಖಾಸ್ ಹುಕುಂ ಬಿ ಸೀತುಲ್ ಕಿ ಓಡ್ ಇದ್ ದುನಿಯಾ ತೋಡ್ ಸಬ್ ಲೋಗೋಡ್ ಕರುಂ ಹನ್ನಿ ಅನಿ ಓಡ್ ಲೋಗೋಡುನ್ ಬತಿ ಕೇವಿಡ್ ಕಿ ಓಡುನ್ ಅಪ್ನೋ ಪಾಪ್ತಲ್ ಮಲ್ಲನ ಜರುರಿ ಹೇ ಅನಿ ಓಡ್ ಇದ್ ಮಾನಿ ಕೇವಿ ಕಿ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸಿ ಮಾಹಿನಲ್ ಸಾತುಲ್ ಅನಿ ಓಡ್ ಓನ್ ಧರ್ತಿ ತಲ್ ಬಾದುಡಿಕ್ಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಕ್ ಹಾಕ್ ಹತ್ತ ಫುಡ್ತುಡ್. ಪಹಲೇಡಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದುನಿಯಾತ್ ಸೆ ಇದ್ ರೀತಿ ತ ವಾದ ಕೀತೋಲ್ ಕಿ ಉಂದಿ ಮಸಿಯಲ್ ವಾಯನುಲ್ ಬೋಲ್ ಲೋಗೋಡುನ್ ಓಡಾ ಪಾಪನಲ್ ಬಚಿಕ್ಯಾನುಲ್ ಅನಿ ಇಂಗಾ ಓಲ್ ವಾಸಿ ಹತ್ತೋಲೆ. ಪರ್ ಲೈಸೋಡ್ ಲೋಗೋಡ್ ಓನ್ ಹಲ್ ಪುನ್ನೋಡ್ ಬಾಡಿ ಕಿ ಓಲ್ ಉಂದಿ ಪಡೋಲ್ ರಾಜನ್ ಲೇಖ ಇದ್ ಧರ್ತಿ ತೆಲ್ ವಾತ ಬೋಡ್ ಲೋಗೋಡ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸಿಯನ್ ಪಿ ಜತಾಕಿತೋಡ್ ಸಹಿಮೆ ಓಡ್ ಖೂಬ್ ಖುಷ್ ಮಂತೋಡ್. ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸಿಯಲ್ ಬಪ್ಪೋಡೆ ಬಿ ಬೋಲೆ ಆದ್ಮಿನ ಅಪಮಾನ್ ಹಲ್ ಕಿ ಓಲ್ ಬೋಡ್ ಓನ್ ಕರುಂ ವಾಯ್ತೋಡೈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿಮ್ಟ್ ಕಿ ಓಲ್ ಮಿಕುನ್ ಮಾನಿ ಕಿವಿ ಅನಿ ಓಲ್ ಮೀವಾ ಪ್ರಾರ್ಥನಾನು ಕೇಂಜನುಲ್ ಅನಿ ಮೀಸೆ ಮಾಂದಿಕ್ಯಾನುಲ್. ಯೇಸು ಹಮೇಶಾ ಲುಗುಸ್ ವೇರಿ ಜಿಂದೋ ಮಂದನುಲ್. ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ ಬದ್ ಬೈಬಿಲ್ ಅಂತ ಇದ್ ರೀತಿತಲ್ ಇಂತ ಕಿ ಓಲ್ ಗಡ್ಡತೆ ಹಲ್ ಸಡೆ ಮಾನಲ್ ಯೇಸು ಮಸಿ ಅಪ್ನೋ ಮೋತ್ತ ಜಗತ್ತಲ್ ಫೆರ್ ಜಿಂದೋ ಆಸೆ ಅಂತೋಲೆ ಅನಿ ಫೆರ್ ಸ್ವರ್ಗತೆ ತಾಹ್ತ ಮಾಸೆ ಅಂತೋಲೆ. ಉಂದಿದೆ ಓಲ್ ಸ್ವರ್ಗ ತಲ್ ವಾಪಸ್ ವಾಯನುಲ್ ತಾಕಿ ದುನಿಯಾ ತ ನ್ಯಾಯಕ್ಯಾನುಲ್. ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ ಇದ್ ರೀತಿತಲಿಂತ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಈಸುನ್ ಆಚಿ ಮತ್ತೋಲ್ ಕಿ ಆಖರಿ ತ ದಿಯನೆ ಓಲಿ ದುನಿಯಾ ತ ನ್ಯಾಯಕ್ಯಾನುಲ್. ಅಗರ್ ನೇಂಡ್ ಇಮ್ಮಟ್ ಓನ ಅಪಮಾನ್ ಕ್ಯಾ ತೊಡಿಟ್ ತೇ ನಾಡಿ ಓಲ್ ಮೀವಾ ಅಪಮಾನ್ ಕ್ಯಾನುಲ್. ಅಗರ್ ನೇಂಡ್ ಇಮ್ಮಟ್ ಅಪ್ನೋ ಪಾಪ್ನಲ್ ಟೊಡ್ಡಿ ಮಲುತಾ ತೊಡಿಟ್ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕರುಂ ವಾಯ್ತೊಡಿಟ್ ಅನಿ ಓನ್ ಮಾನಿ ಕ್ಯಾ ತೊಡಿಟ್ ತೇ ಓಲ್ ಮಿಕುನ್ ಮೀವಾ ಪಾಪ್ನಲ್ ಮುಕ್ತ್ ಕಿಸಿಸ್ ಯಾನುಲ್. ಜಬಿ ಮಠ್ ಸಾಯ್ಕಿಟ್ ತೇ ಓಲ್ ಮಿಕುನ್ ಅಮೆಸ ತ ಜೀವನ್ ಲುಗುಸ್ ಓಯ್ನುಲ್. ನೇಂಡ್ ಓನ್ ಪರು ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಮ್ಟ್.